आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेपाळचे प्रधानमंत्री आनी कुवेतचे युवराज हांच्या बरोबर द्विपक्षीय बसका घेतली. रक्षा मंत्री राजनाथ सिंग आज राजस्थानांतल्या जयपूर शारांत सैनीक स्कुलाचें उक्तावण करतले. जम्मू काश्मीरान विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या टप्प्या खातीरचो प्रचार आज सांजवेळा सोंपता. झारखंडांत जावपा आशिल्ल्या विधानसभा वेंचणुकेचे तयारेचो नियाळ घेवपा खातीर भारतीय वेंचणूक आयोगाचो पंगड आयच्यान रांचीच्या दोन दिसांच्या भोंवडेर वता. भारतीय नौदळ आयच्यान गोंयच्या नेव्हल वॉर कॉलेजीन गोवा सागरी परिसंवादाच्या पांचव्या आवृत्तीचे आयोजन करता. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी न्यूयॉर्कांत संयुक्त राष्ट्र महासभेच्या बसकेच्या फाटभुयेर कुवेतचे युवराज शेख सबा अल खलीद अल सबा हांच्या बरोबर द्विपक्षीय चर्चा केली. दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधाचो नियाळ घेतलो आनी दोनूय देशांमदले इतिहासीक संबंध आनी लोकांमदले संपर्क आनी घटमूट करपाच्या मार्गांचेर भासाभास केली. प्रधानमंत्री मोदी हांणी नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली हांचे कडेन उलोवणी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अमेरिकेंतल्या बॉस्टन आनी लॉस एंजल्सांत दोन नवे भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करपाची घोषणा केल्या. रक्षा मंत्री राजनाथ सिंग आज राजस्थानांतल्या जयपूर शारांत सैनीक स्कुलाचें उक्तावण करतले. एनजीओ राज्य सरकारां आनी खासगी शाळां बरोबर भागीदारी करून देशभरांत 100 नवी सैनीक स्कुलां स्थापन करपाच्या सरकाराच्या दृश्टीकोनाचो हो एक भाग अशें संरक्षण मंत्रालयान सांगलां. मंत्रालयान भागीदारी मोडा खाला 45 नव्या सैनीक स्कुलांक मान्यताय दिल्या. ही नवी स्कुलां सैनीक स्कूल सोसायटी खाला काम करतली आनी नेम आनी कायदे पाळटली. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हांच्या अध्यक्षतेखाला आज नवी दिल्लीन राष्ट्रीय छात्र सेनेच्या एनसीसी सह राज्य प्रतिनिधी आनी अतिरिक्त उपमहासंचालक हांची परिषद जातली. हालीच मान्य केल्ल्या विस्तार येवजणेची अंमलबजावणी हो चर्चेचो मुख्य केंद्रबिंदू आसतलो. तातूंत राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटांची संख्या 3 लाखांनी वाडोवपाचे उद्दिष्ट आसा. ताचे वरवीं येता कांय वर्सांनी एकूण संख्या 17 लाखांवेल्यान 20 लाखांपर्यंत वतली. प्रतिनिधी धोरणात सुदारपा खातीर आर्थिक गरजो पुराय करपा खातीर आनी नवीन प्रशिक्षण आनी कॅम्पिंग पायाभूत सुविधा निर्मितीन हितधारकां मदीं समन्वय वाडोवप हेतान प्रतिनिधी मदीं विचार विनिमय जातलो. देशभरांतल्या कॅडेटांचो फुडार समृद्ध करपा खातीर केंद्र आनी राज्य सरकारां मदल्या समन्वयाचे दिकेन ही परिषद एक म्हत्वाचें पावल अशें संरक्षण मंत्रालयान सांगलां. ह्या द्विवार्षिक कार्यावळीत राजस्थानाचे उपमुखेलमंत्री आनी उच्च शिक्षण मंत्री अरुणाचल प्रदेश आसाम कर्नाटका केरळ आनी उत्तराखंडाचे शिक्षण मंत्री आनी गोंयचे युवा आनी खेळां मंत्री आनी हेर राज्यांचे प्रतिनिधी वांटो घेतले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल 19व्या भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त मंत्रीस्तरीय आयोगाच्या बसकेक हाजीर रावपा खातीर आयच्यान ऑस्ट्रेलियाच्या भोंवडेर वतले. गोयल बुधवारा ऑस्ट्रेलियाचे वेपार आनी पर्यटन मंत्री डॉन फेरल हांचे बरोबर बसकेची सहअध्यक्षता करतले. ह्या बसकेन दोनूय देश द्विपक्षीय आर्थिक संबंध वाडोवपाच्या मार्गांचेर चर्चा करतले. ह्या भेटीक लागून भारत आनी ऑस्ट्रेलिया मदले वाढत आशिल्ले वेपार आनी गुंतवणूक संबंध आनी घटमूट जातले अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान सांगलां. द्विपक्षीय आर्थिक सहकार्य आनी वेपार कबलातीक अंतीम रूप दिल्या उपरांत दोनूय देशांमदले संबंध घटमूट जाल्यात. हे वेवसाय ते वेवसाय सहभागाक प्रोत्साहन दितले आनी दोनूय बाजूंच्या प्राधान्याच्या क्षेत्रां मदीं धोरणात्मक भागीदारीक प्रोत्साहन दितले जातूंत म्हत्वाची खनिजां उत्पादन शिक्षण अक्षय उर्जा पायाभूत सुविधा पर्यटन आनी अवकाश हांचो आस्पाव आसा. 3 दिसांच्या भेटीवेळार गोयल मंगळारा जावपी भारत पॅसिफीक आर्थिक फ्रेमवर्क बसकेंतूय व्हर्च्युअल रित्या वांटो घेतले. तशेंच केंद्रीय मंत्री ऑस्ट्रेलियाच्या आनी भारताच्या मुखेल सीईओ उद्देग फुडारी आनी ऑस्ट्रेलियन पेन्शन निधींतल्या प्रतिनिधीकडे संवाद साधून भारतान गुंतवणूक करपाच्या व्हड संदीविशी माहिती दितले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. जम्मू काश्मीरान विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पावण्या खातीरचो प्रचार आज सोंपता. ह्या पावण्यान 25 सप्टेंबराक 5 जिल्ल्यांतल्या 26 विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातले. हे जिल्ले म्हळ्यार जम्मू प्रदेशांतले रियासी राजौरी आनी पुंज आनी काश्मीर देंगणांतले श्रीनगर आनी बडगाम. जम्मू काश्मीर विधानसभेची वेंचणूक 3 पावण्यांनी जाता. मतमेजणी 8 ऑक्टोबराक जातली. झारखंडान जावपा आशिल्ल्या विधानसभा वेचणुकेचे तयारीचो नियाळ घेवपा खातीर मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांच्या फुडारपणाखाला भारतीय वेचणूक आयोगाचो पंगड आयच्यान रांचीच्या 2 दिसांच्या भोंवडेर वता. वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आनी सुखबीर सिंग संधू हांचो आसपाव आशिल्लो हो पंगड आज रांची शारांत राजकी पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतलो. हरयाणात प्रचार मोहीम पुराय नेटान सुरू आसा. मतदारांक आकर्षित करपा खातीर वेगवेगळ्या राजकी पक्षांचे फुडारी भौशीक बसका घेतात. जननायक जनता पक्षाचे फुडारी आनी डाबोली मतदारसंघांतले उमेदवार दिग्विजय चौटाला हांणी काल सिरसान पत्रकार परिशद घेतली. ह्या वेळार राज्य त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल करता अशें तांणी म्हळें, पूण भाजप बरोबर कसलीच युती करचे नात अशें तांणी स्पश्ट केलें. हरयाणाचे आदले मुखेलमंत्री भुपिंदर सिंग हुड्डा हांणी काल सिरसाच्या चौटाला गांवांत भौशीक बसकेंत उलोवप केलें. थंय तांणी डाबवाली मतदारसंघांतल्यान काँग्रेस उमेदवार अमित सिहागा खातीर प्रचार केलो. मजगतीं केंद्रीय मंत्री आनी भाजप फुडारी मनोहर लाल हांणी काल जगधरीन जाल्ल्या प्रभुत्व संमेलनांत वांटो घेतलो. केंद्रान सत्तेर आशिल्लो पक्ष हरयाणाचें सरकार घडयता हे हरयाणाच्या इतिहासांतल्यान दिसून येता अशें आदल्या मुखेलमंत्र्यांनी आपल्या उलोवपांत सांगलें. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघना संबंधीत कागाळीचे सी विजील एपाचेर 100 मिनटां भितर निराकरण करतात अशी माहिती हरयाणाचे मुखेल वेचणूक अधिकारी पंकज अगरवाल हांणी दिली. हो एप्लिकेशन वापरप्यांक पुरावो म्हणून ऑडियो व्हिडिओ आनी फोटो अपलोड करपाक परवानगी दिता. नागरिकांच्या जागृतायेक लागून 16 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर मेरेन हरयाणात वट्ट 12,000 इकरा कागाळी आयल्यात. तातूंतले 11,122 कागाळी वैध थारल्यात आनी नेमा प्रमाण योग्य कारवाय केल्या असो उल्लेख तांणी ह्या वेळार केलो. ह्या एपाचेर आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघना संबंधित कागाळ खंयच्याय व्यक्तीक वा राजकीय पक्षाक दाखल करूंक मेळटा अशें हरयाणाच्या मुखेल वेचणूक अधिकाऱ्यांनी सांगलें. विदेशी गुंतवणूकदारांनी अंदू सप्टेंबरांत आतां मेरेन भारतीय शेअर बाजारांत 34,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या. डिपॉझिटरींच्या आकडेवारी प्रमाण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स वा एफपीआय आणि इक्विटी मार्केटांत 33,691 कोटी रुपया गुंतवणूक केल्या, पूण रिणाच्या बाजारांतल्यान 245 कोटी रुपया काढल्यात आनी ह्या म्हयन्यात भारतीय भांडवल बाजारांतली वट्ट निवळ गुंतवणूक 33,446 कोटी रुपया जाल्या. अंदू विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवल बाजारांत 1,80,000 कोटी रुपया मायज निव्वळ गुंतवणूक केल्या. 2024 वर्सा आतां मेरेन एफपीआयन 76,572 कोटी रुपया इक्विटीन आनी 1,08,662 कोटी रुपया रिणांत गुंतयल्यात. भारतीय नौदळ आयच्यान गोंयच्या नेव्हल वॉर कॉलेजीन गोवा सागरी परिसंवादाच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन करता. गोवा सागरी परिसंवाद हो भारत आनी हिंद महासागर क्षेत्रांतल्या प्रमुख सागरी राष्ट्रांच्या मदीं सहकार्यात्मक विचार सहकार्य आनी परस्पर सामंजस वाढोवपी एक मंच अशी संरक्षण मंत्रालयान म्हळा. ह्या कार्यक्रमाची संकल्पना हिंद महासागर क्षेत्रांतली सामायिक सागरी सुरक्षा आव्हानां बेकायदेशीर अनियंत्रित नुस्तेमारी आनी हेर बेकायदेशीर सागरी कारवाया सारखे धोके उणे करपा खातीर प्रयत्नाची प्रगती अशी आसा. ह्या प्रदेशांची सागरी सुरक्षा वाढोवपाच्या दृष्टीन सहकार्यात्मक प्रयत्नाचेर हातून चर्चा जातली. ह्या 2 दिसांच्या परिसंवादांत हिंद महासागर वाठारांतल्या 12 देशांच्या नौदळाचे प्रतिनिधी वांटो घेतले. तातूंत बांगलादेश, कॉमोरोस, इंडोनेशिया, मारगास्कर, मलेशिया, मालदीव्स, मॉरिशियस, म्यानमार, सेशेल्स, सिंगापोर आनी थायलंड हांचो आसपाव जाता. केनिया आनी तंझानियाचे प्रतिनिधी निरीक्षक परिसंवादांत वांटो घेतले. भारतीय हवामान खात्यान आज कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र आनी मराठवाड्यांत उटंगार ते अतिउटंगाराच्या पावसाचो अदमास उक्तायला. केरळा, माहे, यानम, दर्यादेगेवलो, आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा आनी कर्नाटक ह्या वाठारांनी आज गोमट्यांनी पावस पडपाची बरीच शक्यताय आसा. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेपाळचे प्रधानमंत्री आनी कुवेतचे युवराज हांच्या बरोबर द्विपक्षीय बसका घेतली. रक्षा मंत्री राजनाथ सिंग आज राजस्थानांतल्या जयपूर शारांत सैनिक स्कुलाचे उक्तावण करतले. जम्मू काश्मीरांत विधानसभा वेचणुकेच्या 2व्या टप्प्याखातीरचो प्रचार आज सोंपता. भारतीय नौदळ आयच्यान गोंयच्या नेव्हल वॉर कॉलेजीन गोवा सागरी परिसंवादाच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन करता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.